ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद् गीता अथ प्रथमोध्यायः। पूर्वपीठिका। पांडवांनी 12 वर्षाचा वनवास व 1 वर्षाचा अज्ञासवास संपवून जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे आपलं अर्ध राज्य मागितलं तेव्हा अर्ध राज्य तर सोडून द्या, दुर्योधनानं तीक्ष्ण सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनसुद्धा युद्धा वाचून देण्याचे मान्य केलं नाही, म्हणून पांडवांनी माता कुंतीच्या आज्ञेप्रमाणे युद्ध करण्याचे ठरवले। अशा प्रकारे पांडव आणि कौरवांचं युद्ध होणं निश्चित झालं आणि त्याप्रमाणे दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू झाली। महर्षी वेदव्यासांचे धृतराष्ट्रावर फार प्रेम होतं, त्या प्रेमामुळे त्यांनी धृतराष्ट्राजवळ येऊन म्हटलं की युद्ध होणं आणि त्यात क्षत्रियांचा भीषण संहार होणं हे अवश्यंभावी आहे, याला कोणीही टाळू शकत नाही। जर तुम्हाला युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दिव्यदृष्टी देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही इथेच बसून युद्ध चांगल्या रीतीने पाहू शकता। यावर धृतराष्ट्र म्हणाले की मी जन्मभर आंधळा राहिलो, आता आपल्या कुलाचा संहार पाहू इच्छित नाही, परंतु युद्ध कसे होत आहे याचा समाचार मात्र जरूर ऐकू इच्छितो। तेव्हा व्यासजी म्हणाले की मी संजयाला दिव्यदृष्टी देतो, त्यामुळे संजय संपूर्ण युद्धाला, संपूर्ण घटनांना, सैनिकांच्या मनात असलेल्या विचारांनासुद्धा जाणेल, ऐकेल, पाहिल आणि सर्व समाचार तुम्हाला सांगेल। असं म्हणून व्यासांनी संजयाला दिव्यदृष्टी प्रदान केली। निश्चित समयानुसार कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झालं। 10 दिवस संजय युद्धस्थलातच होते। जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या माऱ्यांनी रथाच्या खाली पाडले गेले तेव्हा संजयानं हस्तिनापुराला जाऊन जिथे धृतराष्ट्र राहत होते धृतराष्ट्राला हा समाचार सांगितला। हा समाचार ऐकून धृतराष्ट्राला अत्यंत दुःख झालं आणि तो शोक करू लागले। नंतर त्यांनी संजयाला युद्धाचे संपूर्ण वर्तमान ऐकण्याविषयी म्हटले। भीष्म पर्वाच्या 24व्या अध्यायापर्यंत संजयानं युद्धाविषयीचे सर्व वर्तमान धृतराष्ट्राला सांगितलं। 25व्या अध्यायाच्या सुरुवातीला धृतराष्ट्र संजयला विचारतात, तो भगवद्गीतेतील प्रथम अध्याय आहे। ओम श्री परमात्मने नमः। अथ प्रथमोध्यायः। धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः, मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय। अन्वयार्थ। संजय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवः, मामकाः च पाण्डवाः एव किम अकुर्वत। म्हणजेच हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रात एकत्र झालेले युद्धाचे इच्छुक माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनीही काय केलं? व्याख्या किंवा स्पष्टीकरण। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता, कुरुराजानेही येथे तपश्चर्या केली होती। यज्ञादी धर्ममय कर्मे झाल्याने आणि कुरुराजाची तपोभूमी असल्याने या ठिकाणाला धर्मभूमी कुरुक्षेत्र म्हटलं गेलं आहे। या ठिकाणी धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे पदात क्षेत्र शब्द देण्यात धृतराष्ट्राचा अभिप्राय असा आहे की ही आपली कुरुवंशीयांची भूमी आहे, ही केवळ युद्धभूमीच नाही तर तीर्थभूमीही आहे। या ठिकाणी मनुष्य जिवंतपणी पवित्र कर्मे करून आपले कल्याण करून घेऊ शकतो असा विचार करून, तसेच श्रेष्ठ पुरुषांची संमती घेऊनच लौकिक आणि पारलौकिक लाभ व्हावा या दृष्टीने ही भूमी युद्धासाठी निश्चित केली गेली। संसारात प्रामुख्याने भूमी, धन आणि स्त्री या 3 वस्तूंसाठीच लढाया होतात। या 3 पैकी राजेलोक मुख्यतः भूमीसाठी आपसात लढतात। येथे कुरुक्षेत्रे पद देण्याचा तात्पर्यसुद्धा जमिनीला धरूनच आहे। कुरुवंश म्हटला की धृतराष्ट्र आणि पांडूचे पुत्र त्यात येतातच। दोन्हीही कुरुवंशीय असल्याने कुरुराजाच्या भूमीवर अर्थात कुरुक्षेत्रावर दोघांचाही समान हक्क होता. म्हणून कौरवांनी पांडवांना भूमी न दिल्यामुळे दोघेही जमिनीकरता युद्धासाठी आले आहेत. जरी आपली भूमी असल्यामुळे दोघांसाठी कुरुक्षेत्रे हे पद योजणे युक्तिसंगत आणि न्यायसंगत असले तरीही आमची सनातन वैदिक संस्कृती अशी विलक्षण आहे की कोणतेही कार्य करायचे असेल तर ते धर्माला अनुसरूनच केले जाते. युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्यसुद्धा धर्मभूमीमध्ये तीर्थभूमीमध्ये केलं जातं. म्हणून ह्या ठिकाणी कुरुक्षेत्राबरोबर धर्मक्षेत्रे पद आलेलं आहे. येथे सुरुवातीला धर्मपदाने आणखी एक गोष्ट ज्ञात होते. जर सुरुवातीच्या धर्मपदातील धर हे अक्षर घेतली आणि 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकातील मम या पदातील म हे अक्षर घेतलं तर धर्म शब्द तयार होतो. म्हणून संपूर्ण गीता धर्माच्या अंतर्गत येते, अर्थात धर्माचे पालन झाल्यास गीतेच्या सिद्धांतांचे पालन होते आणि गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्याने धर्माचे अनुष्ठान होते. या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पदातून सर्वांनी हाच बोध घेतला पाहिजे की कोणतेही कर्म धर्माला अनुसरूनच करावे. प्रत्येक कार्य सर्वांच्या हिताच्या दृष्टीने केलं पाहिजे, केवळ आपल्या सुख आरामाच्या दृष्टीने नव्हे आणि कर्तव्य अकर्तव्याच्या याविषयी शास्त्राचा विचार समोर ठेवून केले पाहिजे. पुढचा हे आहे समवेता युयुत्सवाहा. अनेक राजांनी वेळोवेळी समजावून आणि संधी किंवा तडजोड करण्याचा प्रस्ताव ठेवूनही दुर्योधन तडजोड करण्याला मुळीच तयार झाला नाही. एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगूनही माझ्या दुर्योधनाने स्पष्ट म्हटले की युद्धावाचून मी पांडवांना तीक्ष्ण सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन देणार नाही. म्हणून नाईलाजाने पांडवसुद्धा युद्ध करण्यास तयार झाले. अशा प्रकारे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्हीही सैन्यासमवेत युद्धाच्या इच्छेने एकत्र झाले आहेत. दोन्ही सैन्यांना युद्धाची इच्छा होती, परंतु दुर्योधनाच्या मनात युद्धाची इच्छा विशेष बलवत्तर होती. त्याचा मुख्य उद्देश राज्यप्राप्तीचाच होता. मग तो राज्यप्राप्ती धर्माने होवो अथवा अधर्माने होवो, न्यायाने अथवा अन्यायाने, विहित पद्धतीने अथवा निषिद्ध पद्धतीने, कोणत्याही प्रकारे का होईना राज्य मिळाले पाहिजे असा त्याचा भाव होता. म्हणूनच दुर्योधनाचा पक्ष विशेष रूपाने युयुत्सु अर्थात युद्धाची इच्छा असलेला होता. पांडवांची धर्मावर निष्ठा होती, कोणत्याही प्रकाराने जीवन निर्वाह करू पण धर्माविरुद्ध आचरण करणार नाही आणि धर्मात बाधा होऊ देणार नाही, ह्याच भावनेने युधिष्ठिर महाराज युद्ध करू इच्छित नव्हते. परंतु ज्या माता कुंतीच्या आज्ञेने त्यांनी आपल्या चारही बंधूंसह द्रौपदीशी विवाह केला होता त्या मातेच्या आज्ञेनेच धर्मराज युद्धाला प्रवृत्त झाले आहेत. अर्थात केवळ आईची आज्ञा पालन करणे हाच धर्म समजून धर्मराज युद्धाला तयार झाले आहेत. तात्पर्य दुर्योधनादी तर राज्याच्या इच्छेने युद्धाला तयार झाले होते, परंतु पांडव धर्मपालन करण्यासाठी युद्धाला तयार झाले होते. मामकः पांडवाश्चैव. पांडव धृतराष्ट्राला आपल्या वडिलांच्या ज्येष्ठ बंधू असल्यामुळे वडिलांप्रमाणे मानत होते आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करीत होते. धृतराष्ट्राने अनुचित आज्ञा दिली तरी पांडव उचित अनुचिताचा विचार न करता त्यांची आज्ञा पाळत होते. म्हणून येथे मामकः पदाच्या अंतर्गत कौरव आणि पांडव हे दोन्हीही येतात, तरीही पांडवाहा वेगळे पद देण्याचे तात्पर्य धृतराष्ट्राचा आपल्या पुत्रात आणि पांडुपुत्रात समभाव नव्हता, ते पक्षपात करीत असत. त्यांना आपल्या पुत्रांविषयी मोह होता, ते दुर्योधनादिकांना तर आपले मानत असत पण पांडवांना आपले समजत नसत. म्हणून त्यांनी आपल्या पुत्रांसाठी मामकाहा आणि पांडुपुत्रांसाठी पांडवाहा पदाचा प्रयोग केला आहे. कारण जे भाव अंतःकरणात असतात तेच सहसा वाणीतून बाहेर प्रकट होतात. या आपपरभाव वृत्तीमुळेच धृतराष्ट्राला आपल्या कुलाच्या संहाराचं दुःख भोगावं लागलं. यापासून प्रत्येक मनुष्याचा असा बोध घ्यावा की त्याने आपल्या घरात, गल्लीत, गावात, प्रांतात, देशात, सांप्रदायात आपपरभाव किंवा द्वैतभाव, अर्थात हे आपले आहेत आणि ते दुसरे आहेत, असा भाव ठेवू नये. कारण द्वैतभावनेनेच आपसात प्रेम, स्नेह राहत नाही तर कलह निर्माण होतात. येथे पांडवाहा पदाबरोबर एव पद देण्याचे तात्पर्य असं आहे की पांडव तर फार धर्मात्मा आहेत म्हणून त्यांनी युद्ध करावयास नको होते, परंतु तेही युद्धासाठी रणभूमीत उतरलेत, तर मग त्यांना इथे येऊन त्यांनी तेथे येऊन काय केलं? मामकाहा आणि पांडवाहा यापैकी पहिल्याच पदाचे उत्तर संजय दुसऱ्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत देतील. ते असं की आपला पुत्र दुर्योधनाने पांडवांचे सैन्य पाहून द्रोणाचार्याच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण होण्यासाठी द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यांना पांडवाच्या प्रमुख सेनापतींची नावं सांगितली. त्यानंतर दुर्योधनानं आपल्याकडील प्रमुख सेनापतींची नावं सांगून त्यांच्या युद्धकलेमधील नैपुण्याची प्रशंसा केली. दुर्योधनाला खुश किंवा प्रसन्न करण्यासाठी भीष्माचार्यांनी दीर्घस्वरात आपला शंख वाजवला. ते ऐकून कौरवसेनेने शंख व इतर रणवाद्ये वाजवली. त्यानंतर 14व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत पांडवाहा या पदाचे उत्तर देतील की रथामध्ये बसलेल्या पांडवांच्या पक्षाकडील भगवान श्रीकृष्णांनी आपला शंख वाजवला. त्यानंतर अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव इत्यादींनी आपापले शंख वाजवले, ज्यांच्या नादाने किंवा ध्वनीने दुर्योधनाच्या सैन्याचे हृदये विदीर्ण झाली. त्यानंतर पांडवांची हकीकत सांगत 20व्या श्लोकापासून संजय, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेल्या संवादाचा प्रसंग वर्णन करतील. किम कुर्वत, किम या शब्दाचे 3 अर्थ होतात, विकल्प, निंदा किंवा आक्षेप आणि प्रश्न. युद्ध झाले किंवा नाही असा विकल्प तर येथे घेतला जाऊ शकत नाही, कारण युद्ध सुरू होऊन 10 दिवस झाले आहेत आणि भीष्माचार्यांना रथावरून खाली पाडल्यानंतर संजय हस्तिनापुरी येऊन धृतराष्ट्राला तेथील म्हणजे कुरुक्षेत्रावरील घटना सांगत आहेत. माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी हे काय केलं की ज्यामुळे ते युद्ध करू लागले, त्यांनी युद्ध करावयास नको होते, अशी निंदा अथवा आक्षेपसुद्धा येथे घेतला जाऊ शकत नाही, कारण युद्ध तर चालूच होते आणि धृतराष्ट्राच्या मनातसुद्धा आक्षेपपूर्वक विचारण्याची भावना नव्हती. येथे किम शब्दाचा अर्थ प्रश्न असाच घेणे योग्य वाटते. धृतराष्ट्र संजयापासून निरनिराळ्या प्रकारच्या लहान मोठ्या घटना क्रमवार, विस्तारपूर्वक आणि योग्य प्रकारे जाणून घेण्यासाठी प्रश्न करीत आहे. परिशिष्ट भाव, माझे पुत्र म्हणजे मामकाहा आणि पांडूचे पुत्र पांडवाहा या मतभेदानेच राग, द्वेष उत्पन्न झाले, त्यामुळे युद्ध झालं, चलबिचल झाले. धृतराष्ट्र यांच्या अंतःकरणात उत्पन्न झालेला राग, द्वेषाचे फळ हे झालं की 100चे 100 कौरव मारले गेले, परंतु पांडव एकसुद्धा मारला गेला नाही. जसे दही घुसळतात तर त्यात चलबिचल निर्माण होते, त्यामुळे लोणी निघतं, तसंच मामकाहा आणि पांडवाहा अशा भेदाने निर्माण झालेल्या चलबिचलीने अर्जुनाच्या मनात कल्याणाची अभिलाषा जागृत झाली, त्यामुळे भगवद्गीता रूपी लोणी निघालं. तात्पर्य हे झालं की धृतराष्ट्राच्या मनात झालेल्या चलबिचलीने युद्ध निर्माण झालं आणि अर्जुनाच्या मनात झालेल्या चलबिचलीने गीता प्रकट झाली. संबंध, धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देण्यास संजय पुढील म्हणजे नंतरच्या श्लोकापासून सुरुवात करतात.
अध्याय पहिला. धृतराष्ट्र म्हणाले, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया.